अमोस अध्याय 7। परमेश्वराने मला असे दाखवले की पहा, वसंत ऋतूचे पीक वर येत असताच त्याने टोळ निर्माण केले। पहिल्या पिकांची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे पीक होय। टोळाने देशातील सर्व गवत खाऊन झाल्यानंतर मी म्हणालो, परमेश्वरा माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हा क्षमा कर, याकोब जगू शकणार नाही कारण तो फारच लहान आहे। मग या बाबतीत परमेश्वराचे मन परिवर्तन झाले। परमेश्वर म्हणाला, ते घडणार नाही। प्रभू परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या। पहा, परमेश्वर देवाने अग्नीला न्याय करण्यास बोलाविले। त्याने महासागर कोरडा केला व भूमीही खाऊन टाकणार होता। पण मी म्हणालो, हे परमेश्वरा देवा थांब, याकोब कसा वाचेल कारण तो खूपच लहान आहे। मग परमेश्वराचे या गोष्टीबाबत हृदय परिवर्तन झाले। प्रभू परमेश्वर म्हणाला, हेही घडणार नाही। परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या। पहा, परमेश्वर त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता। परमेश्वर मला म्हणाला, अमोस तुला काय दिसते? मी म्हणालो, ओळंबा। मग प्रभू म्हणाला, पहा, माझ्या मनुष्यामध्ये इस्रायलामध्ये मी ओळंबा धरीन। मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही। इसाकाच्या उच्च स्थानाचा नाश होईल। इस्रायलाची पवित्र स्थाने धुळीला मिळतील। आणि मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारींनी ठार मारीन। बेथेल येथील याजक अमस्या यांनी इस्रायलाचा राजा यराबामाला निरोप पाठविला, अमोसाने इस्रायलाच्या घरामध्ये तुझ्याविरुद्ध कट केला आहे, त्याचे सर्व शब्द देशाला सहन करवत नाही। कारण अमोस असे म्हणतो, यराबाम तलवारीने मरेल आणि इस्रायलाच्या लोकांस त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल। अमस्या अमोसला म्हणाला, अरे द्रेष्ट्या, खाली यहुदात पळून जा आणि तेथेच भाकर खाऊन तुझे प्रवचन दे, पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ नकोस, कारण ही वचने राजाचे पवित्र स्थान आहे व राजघराणे आहेत। मग आमोस अमस्याला म्हणाला, व संदेष्टाचा मुलगाही नव्हतो, मी गुरांचे कळप राखणारा आणि उमराच्या झाडांची निगा राखणारा होतो। मी कळपामागे चालण्यातून परमेश्वराने मला बोलावून घेतले आणि मला म्हटले, जा माझ्या लोकांस इस्रायलाला भविष्य सांग। म्हणून आता परमेश्वराचे वचन ऐक, इस्रायलाविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसाकाच्या घराण्याविरुद्ध प्रवचन देऊ नकोस, असे तू मला सांगतोस। पण परमेश्वर असे म्हणतो, तुझी पत्नी गावची वेश्या होईल, तुझी मुले मुली तलवारीने मरतील, तुझी भूमी सूत्राने विभागित करण्यात येईल, तू अपवित्र जागी मरशील, इस्रायलाच्या लोकांस निश्चित त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल।